विश्व कोंकणी संस्थेच्या learnkonkani.com वेबसाईटाक तुमकां सगळ्यांक येवकार. विश्व कोंकणी केंद्राचे स्थापन आनी वेगवेगळे कार्यावळीचे विशयाचेर हातूंत तुमी वाचले. येया आतां आमी पाठ शिकया.
पाठ 15, लेसन 15. सदांचे घरांत वापरचे परिकरां. डेली हाउस होल्ड मटेरियल्स. ही वात. दीस इज ए वीक. ही खुशी. दीस इज ए चेअर. हो खुंटो. दीस इज स्मॉल ब्रूम. ही सारणी. दीस इज ब्रूम. हो आदळो. दीस इज ग्रेटर. ही कोयती. दीस इज सिकल. हो तवो. दीस इज पॅन. ही गोजडी. दीस इज अ मॅट्रेस.